चीनी मंडी .com पॉडकास्ट।
सातारा जिल्ह्यातील साखर कारखान्यावर जप्तीची कारवाई। सातारा जिल्ह्यातील रयत अथणी साखर कारखान्याला साखर आयुक्तालयानं जप्तीची नोटीस पाठवली आहे। कारखान्यानं 2018-19 हंगामात ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे FRP पैसे न दिल्यानं त्यांच्यावर जप्तीची कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले। कारखान्यानं शेतकऱ्यांच्या हक्काचे पैसे थकवल्यानं बळीराजा शेतकरी संघटनेनं बेमुदत उपोषणाचा इशारा दिला होता। त्याची गंभीर दखल साखर आयुक्तांनी घेतली। संघटनेनं 27 ऑगस्टपासून उपोषणाचा इशारा दिला होता, त्यामुळं आयुक्तांनी जप्तीच्या कारवाईचे आदेश सातारा जिल्हाधिकाऱ्यांकडे दिले। कायद्यानुसार शेतकऱ्यानं कारखान्याला ऊस दिल्यानंतर 14 दिवसात त्याला पैसे देण्याची तरतूद आहे, अन्यथा थकीत रकमेवर कारखान्याला व्याजही द्यावं लागतं। पण अथणी शुगर्सकडे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर थकबाकी आहे। मिळालेल्या आकडेवारीनुसार सध्या 567 लाख रुपये थकीत आहेत। त्यामुळं बळीराजा शेतकरी संघटनेनं याविरोधात आंदोलनाचा पवित्रा घेतला। ऊस नियंत्रण कायदा 1966 असलेल्या तरतुदीतूनच कारखान्याची साखर जप्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। यात साखरेबरोबर मळी, बगॅस अशी इतर जंगम मालमत्ता जप्त केली जाते। त्यातून वसूल होणाऱ्या रकमेतून शेतकऱ्यांचे पैसे भागवले जातात। त्याचप्रमाणे कारवाई करण्याचे आदेश साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी सातारा जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत। थकीत रकमेवरील 15% व्याजासह शेतकऱ्यांना पैसे देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत।